ഖഡ്ഗം ചക്രഗദേഷു ചാപ പരിഘാന് ശൂലം ഭുശുണ്ഡിം ശിര ശംഖം സന്ദധതി കരൈസ്ത്രിനയനാം സർവാംഗഭൂഷാവൃതാം നീലാശ്മദ്യുതിമാസ്യ പാദദശകാം സേവേ മഹാകാണികാം യാമസ്തൗ സ്വപിതേ ഹരൗ കമലജോ ഹന്തും മധും കൈടഭം അക്ഷസ്രക്പരശുംഗദേഷു കുലിശം പത്മം ധനുഷ്കുണ്ഡികാം ദണ്ഡം ശക്തിമസിം ച ചർമ്മജലജം ഘണ്ടാം സുരാഭാജനം ശൂലം പാശ സുദർശനേ ച ദധതി ഹസ്തൈ പ്രസന്നാനനാം സേവേ സൈരിഭമർദ്ദിനീമിഹ മഹാലക്ഷ്മീം സരോജസ്ഥിതാം ഘണ്ടാശൂലഹലാനി ശംഖമുസലേ ചക്രം ധനുസ്സായകം ഹസ്താബ്ജൈർദധതി ഘനാന്തവിലസച്ഛീകാംശുതുല്യപ്രഭാം ഗൗരീദേഹസമുദ്ഭവാം ത്രിജഗദാമാധാരഭൂതാം മഹാപൂർവാവത്ര സരസ്വതീമനുഭജേ ശുംഭാദി ദൈത്യാർദിനീ
ഋഷിരുവാച
ദേവ്യാഹതെ തത്ര മഹാസുരേന്ദ്രേ സേന്ദ്രാഃ സുരാവന്നി പുരോഗമാസ്താം കാർത്യായനീം തുഷ്ടുരിഷ്ടലാഭാത് വികാസി വക്ത്രാംശു വികാസിതാശാഃ ദേവാവൂചുഃ ദേവീ പ്രപന്നാർത്തിഹരേ പ്രസീദ പ്രസീദ മാതർജഗതോഭിലസ്യ പ്രസീദ വിശ്വാരണി പാഹി വിശ്വം ത്വമീശ്വരീ ദേവീ ചരാ चरस्य आधारभूता जगतस्त्वमेका महीश्वरूपेण यतः स्थितासि अपां स्वरूपस्थितया त्वयैददाप्यायते कृत्स्नवरन्ध्यवीरे त्वं वैष्णवी शक्तिरनन्दवीर्या विश्वस्य बीजं परमासि माया त्वन्मोहितं देवी समस्तमेतत् त्वं वै प्रसन्ना भुवि मुक्तिदैव विद्या समस्तास्तव देवी भेदाः स्त्रिय समस्ताः सकला जगत्सु त्वयैकया पूरितमम्बयैतत् का ते स्तुतिः स्तव्यपरा परोक्तिः सर्वभूते सदा देवि स्वर्गमुक्तिप्रदायिनी त्वत्स्तुतौ स्तुतयः का वा भवन्ति परमोक्तयः सर्वस्य बुद्धिरूपेण जनस्य हृदि संस्थिते ये स्वर्गापवर्गदे देवि नारायणि नमोऽस्तु ते कलाकाष्ठादिभेदेन परिणामप्रदायिने विश्वस्य उपरतौ शक्ते नारायणि नमोऽस्तु ते सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिगे शरण्ये त्र्यम्बके देवे नारायणि नमोऽस्तु ते सृष्टिस्थितिविनाशानां कर्तृभूते सनातने गुणाश्रये गुणमये नारायणि नमोऽस्तु ते शरणागत दीनार्थ परित्राण परायणे स सर्वस्यार्ति हरे देवी नारायणी नमोस्तुते। हंसयुक्त विमानस्ते ब्रह्माणी रूपधारिणी कौशाम्भ पाविके देवी नारायणी नमोस्तुते। त्रिशूल चंद्राहिधरे महावृषभवाहिनी माहेश्वरी स्वरूपेण नारायणी नमोस्तुते। मयूर कुक्कुडयुते महाशक्तिधरे अनघे कौमारी रूप संस्थाने नारायणी नमोस्तुते। शंघ चक्र गदा शांग गृहीत परमायुधे प्रसीद वैष्णवी रूपे नारायणी नमोस्तुते। गृहीतोग्रमहावक्त्रे दंष्ट्रोद्धृतवसुन्धरे वराहरूपिणि शिवे नारायणि नमो। नृसिंहरूपेणोग्रेण हन्तुं दैत्यान् कृणोद्यमे त्रैलोक्यत्राणमहिते नारायणि नमो। क्रीडिनी महावज्रे सहस्रनयनोज्वले वृत्तप्राणहरे चैन्द्रि नारायणी नमो। शिवदूती स्वरूपेण हत दैत्य महामने कार्य रूपे महारावे नारायणि नमो। दंष्ट्राकरालवदने शिरोमाला विभूषणे चामुण्डे मुण्डमधने नारायणि नमो। లక్ష్మీ లక్ష్మీ మహావిద్యే శ్రద్ధే పుష్టే సుధే ధ్రువే మహారాత్రి మహామాయే నారాయణి నమోస్తుతే. మేధే సరస్వతి శివే భూతిదాయిని తామసి నియతం త్వం ప్రసీదేషి నారాయణి నమోస్తుతే. సర్వత పాణి చరణే సర్వదోక్షి శిరోముఖే సర్వత శ్రవణఘ్రాణే నారాయణి నమోస్తుతే. సర్వరూపే సర్వేశే సర్వశక్తి సమన్వితే భయేభ్యస్త్రాహి నో దేవి దుర్గా దేవి నమోస్తుతే. ఏతత్తే వదనం సౌమ్యం లోచనత్రయభూషితం పాతు నస్సర్వభీదిభ్య కార్త్యాయని నమోస్తుతే. జ్వాలాకరాళమత్యుగ్రమశేషాసురసూదనం త్రిశూలం పాతు నో భీరేర్భద్రకాళి నమోస్తుతే. హినస్తి దైత్య తేజాంసి స్వనేనా పూర్య జగత్ సాఘండా పాతు నో దేవి పాపేభ్య స్వసుతానివ. అసురాసృగ్వసా పంగచర్చితస్తే కరోజ్వలః శుభాయ ఖడ్గో భవతు చండిగే త్వాం నతావయం. రోగానశేషానపహంసి తుష్టా కామానభీష్టానఖిలాన్ దదాసి త్వామాశ్రితానాం న విపన్నరాణాం శ్రిత్యాశ్రయతాం ప్రయాంతి. ఏ ಏತತ್ಕೃತಂ ಯತ್ಕದನಂ ತ್ವಯಾದ್ಯ ಧರ್ಮದ್ವಿಷಾಂ ದೇವಿ ಮಹಾಸುರಾಣಾಂ ರೂಪೈರನೇಕೈರ್ಬಹುಧಾತ್ಮಮೂರ್ತಿಂ ಕೃತ್ವಾಂಬಿಕೆ ತತ್ಪ್ರಗರೋತಿ ಕನ್ಯಾ. ವಿದ್ವತ್ಸು ಶಾಸ್ತ್ರೇಷು ವಿವೇಕದೀಪೇಷು ಆದ್ಯೇಷು ವಾಕ್ಯೇಷು ಚ ಕತ್ವದನ್ಯ ಮಮತ್ವಗರ್ತೇ ಅತಿಮಹಾಂಧಕಾರೇ ವಿಭ್ರಾಮಯತ್ಯೇರರತೀವ ವಿಶ್ವಂ. ರಕ್ಷಾಂಸಿ ಯತ್ರೋಗ್ರವಿಷಾಶ್ಚ ನಾಗಾ ಯತ್ರಾರಯೋ ದಸ್ಯುಬಲಾನಿ ಯತ್ರ ದಾವಾನಲೋ ಯತ್ರ ತಥಾಭಿಮಧ್ಯೆ ತತ್ರ ಸ್ಥಿತಾನಾಂ ಪರಿಹಂಸಿ ಚಾತಿಂ. ವಿಶ್ವೇಶ್ವರಿ ತ್ವಂ ಪರಿಪಾಹಿ ವಿಶ್ವಂ ವಿಶ್ವಾತ್ಮಿಕ ಭಾರಯಸೆ ಚ ವಿಶ್ವಂ ವಿಶ್ವೇಶವಂದ್ಯಾ ಭವತಿ ಭವಂತಿ ವಿಶ್ವಾಶ್ರಯಾ ಯೇ ತ್ವಯಿ ಭಕ್ತಿ ನಮ್ರಃ. ದೇವಿ ಪ್ರಸೀದ ಪರಿಪಾಲಯ ನೋ ಅರಿಭೀತೇರ್ನಿತ್ಯಂ ಯಥಾ ಸುರವಧಾರಧುನೈವ ಸದ್ಯಃ ಪಾವಾನಿ ಸರ್ವಜಗತಾಂ ಪ್ರಶಮಂ ನಯಾಶು ಉತ್ಪಾದಪಾಗಜನಿತಾಂಶ್ಚ ಮಹೋಪಸರ್ಗಾನ್. ಪ್ರಣತಾನಾಂ ಪ್ರಸೀದತ್ವಂ ದೇವಿ ವಿಶ್ವಾತ್ತಿಹಾರಿಣಿ ತ್ರೈಲೋಕ್ಯವಾಸಿನಾಮೀಡ್ಯೇ ಲೋಕಾನಾಂ ವರದಾ ಭವ. ದೇವ್ಯುವಾಚ ವರದಾಹಂ ಸುರಗಣ ವರೋಯೋ ಮನಸೇಪ್ಸಿತಃ ತಂ ವೃಣುತ್ವಂ ಪ್ರಯಚ್ಛಾಮಿ ಜಗತಾಮುಪಕಾರಕಂ. ದೇವಾ ಊಚುಃ सर्वबाधा प्रशमनम् त्रैलोक्यस्याधिलेश्वरी एवमेवं त्वया कार्यमस्मत् वैरि विनाशनम्। देव्युवाच वैवस्वते अन्तरे प्राप्ते अष्टाविंशत्तमे युगे शुम्भो निशुम्भश्चैवान्या उत्पत्स्येते महासुरौ। नन्दगोपकुले जाता यशोदा गर्भसंभवा ततस्तौ नाशयिष्यामि विन्ध्याचलनिवासिनि। पुनरप्यतिरौद्रेण रूपेण पृथ्वीतले अवतीर्य हनिष्यामि वैप्रचित्तान् महासुरान्। भक्षयन्त्याश्च तानुग्रान् वैप्रचित्तान् महासुरान् रक्ता दन्ता भविष्यन्ति दाढिवी कुसुमोपमाः। ततो मां देवताः स्वर्गे मर्त्यलोके च मानवाः सुवन्तो व्याहरिष्यन्ति सततं रक्तदन्दिकाम्। भूयश्च शतवार्षिक्यामनावृष्ट्या मनम्भसि मुनिभिः संस्तुता भूमौ सम्भविष्याम्ययो निजा। ततः शतेन नेत्राणाम् निरीक्षिष्यामि तान् मुनीन् कीर्तयिष्यन्ति मुनयः शताक्षीमिति माम् ततः। ततोऽहमखिलम् लोकमात्मदेहसमुद्भवैः भरिष्यामि सुराः शाकैरावृष्टेः प्राणधारकैः। शाकम्भरीति विख्यातम् तन्मे नाम भविष्यति। तत्रैव च वधिष्यामि दुर्गमाघ्यम् महासुरम् दुर्गादेवीति विख्यातम् तन्मे नाम भविष्यति। पुनश्चाहम् यदा भीमम् रूपम् कृत्वा हिमाचले रक्षांसि भक्षयिष्यामि मुनीनाम् त्राणकारणात्। तदा मां मुनय सर्वे स्तोष्यं ध्यानं रमूर्तयः धीमा देवीति विख्यातम् तन्मे नाम भविष्यति। यदारुणाघ्यस्त्रैलोक्ये महाबाधां करिष्यति तदाहं भ्रामरं रूपं कृत्वा संकेय षट्पदम् त्रैलोक्यस्य हितार्थाय वधिष्यामि महासुरं भ्रामरीति च मां लोकास्तदा तोष्यन्ति नित्यशः। इत्थं यदा यदा बाधा जगदोऽस्य भविष्यति तदा तदावतीर्याहं करिष्याम्यदि संक्षयम्। इति देवी महात्म्ये एकादशोऽध्यायः समाप्तः।